नमस्कार मंडळी, तेजोमय भारत या चॅनलवर मी मित्रा देसाई आपलं स्वागत करते.
सुश्रुत आणि त्याची संहिता ही मालिका, या मालिकेच्या पहिल्या चार भागात आपण ऐकलं की कसं पुण्याला कावसजी नावाच्या एका माणसावरती झालेल्या रायनोप्लास्टीनंतर आपण सुश्रुताला शोधायला बाहेर पडलो, आणि मागच्या भागात आपण कवी कुंजलाल भिषगरत्न यांच्या सुश्रुत संहितेच्या इंग्रजी भाषांतरापर्यंत येऊन थांबलो. त्यात आपण पाहिलं की कसं कविराजांनी तेव्हा उपलब्ध असलेले सगळे संदर्भ तपासून सुद्धा त्यांना सुश्रुत कुठे सापडला नव्हता, पण एक ग्रंथ मात्र त्यांच्या अभ्यासातनं सुटला होता. तो ग्रंथ कुठला, तो सापडला तरी कसा, आणि त्यात होतं तरी काय, याची अगदी रहस्यमय थरारक गोष्ट आहे. आज आपण ती ऐकणार आहोत. सोबतचं पहिलं चित्र पहा, दिसतात की नाही दोघं दाढीवाले सख्खे भाऊ. अगदी सख्खे नसले तरी सख्खे मावस भाऊ होते हे दोघं. पण त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे 19व्या शतकातल्या जगातल्या दोन सर्व शक्तिमान साम्राज्यांचे हे सम्राट होते. डावीकडचा आहे तो रशियाचा झार दुसरा निकोलस, आणि उजवीकडचा आहे इंग्लंडचा पाचवा जॉर्ज. या दोन भावांमध्ये 19व्या शतकाच्या शेवटी एक भयानक चढाओढ सुरू झाली मध्य आशियातल्या साम्राज्याच्या विस्ताराची. रशियाला मध्य आशियात वर्चस्व हवं होतं, आणि ब्रिटिशांची भारतीय उपखंडातली सत्ता त्यांना सलत होती, आणि ब्रिटिशांना सुद्धा मध्य आशियातलं रशियाचं अस्तित्व नकोच होतं. या चढाओढीचं नाव इतिहासात अगदी समर्पकपणे ठेवलं गेलं आहे, द ग्रेट गेम. आता या काळात झालेल्या राजकीय चाली आणि हालचालींवर अनेक वाचनीय पुस्तकं उपलब्ध आहेत. या चढाओढीत काही वर्षांनी या दोघांचाही तिसरा मावस भाऊ उतरला, आणि तो म्हणजे जर्मनीचा सम्राट दुसरा कायझर विल्यम. आणि ह्या ग्रेट गेमचे रूपांतर पहिल्या जागतिक महायुद्धात झालं. तीन मावस भावंडांनी आपापसात खेळलेलं हे युद्ध, पण संपूर्ण जगाला त्याची झळ बसली. आपल्याला पहिल्या महायुद्धा इतकं दूर जायचं नाही आहे. आपण 19व्या शतकाच्या शेवटीच थांबूयात, सन 1888 मध्ये. इराण नावाचा देश तेव्हा अस्तित्वात सुद्धा नव्हता. त्या ठिकाणी भरपूर टोळ्या आणि अनेक छोटी मोठी संस्थानं होती, खानांच्या खानती असत आणि अमीरांच्या अमिराती. अफगाणिस्तानची परिस्थिती अगदी आजच्यासारखी होती. कोणतीही मध्यवर्ती राजवट नसलेली, आणि असली तरी तिला न जुमानणाऱ्या सार्वभौम टोळ्या. मध्य आशियातल्या देशांमध्ये बरेचसे ब्रिटिश, रशियन, तुर्की आणि अफगाणी व्यापारी पार्ट टाईम व्यापार करायचे, आणि पार्ट टाईम इंग्लंड किंवा रशियासाठी हेरगिरी करायचे. ही व्यापारी मंडळी मोठे मोठे काफिले घेऊन फिरायचे, त्यामुळे हेरगिरी वगैरे उद्योग त्यांना अगदी सोपे पडायचे, आणि वरून भरपूर पैसेसुद्धा मिळायचे. हेरगिरी म्हणजे काय, तर त्या त्या भागातली माहिती, विशेष करून सैनिकी माहिती आणायची, आणि आपापल्या ब्रिटिश किंवा रशियन मालकांना पुरवायची. असाच एक स्कॉटिश व्यापारी होता, त्याचं नाव अँड्रू डालग्लिश. हा ब्रिटिश हेर होता, पण त्याची बायको मध्य आशियातल्या यारकंद भागातली होती. स्वतः अँड्रूसुद्धा तिकडची स्थानिक उद्यूर भाषा नीट बोलत असे, मग त्यामुळं व्यापार आणि हेरगिरी हे दोन्ही त्याला सोपं जाई. लेह लडाखच्या बर्फाळ प्रदेशातनं मध्य आशियात व्यापार करायला अँड्रू बरेचदा ये जा करे. मार्च 1888ची गोष्ट आहे. व्यापारासाठी अँड्रू लेहवरून यारकंदला जायला निघाला होता. त्याच्याबरोबर बरेचसे नोकर, अनेक स्थानिक यात्रेकरू हे सुद्धा होते. काही अंतर गेल्यानंतर दाऊद मोहम्मद नावाचा एक क्वेट्टा भागातला पठाण त्यांच्या काफिल्यात सामील झाला. आता हा दाऊद मोहम्मद पूर्वीचा व्यापारी होता, पण व्यापारात दिवाळं निघाल्यानंतर सध्या तो रशियासाठी लपून छपून हेरगिरी करत होता. 8 एप्रिल 1888 रोजी हा काफिला काराकोरम खिंडीत पोचला. अँड्रू सगळ्यांच्या पुढे होता. खिंड पार करून त्यांनी बर्फात आपला तंबू ठोकला. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. थोडं चहापाणी करून आवरेपर्यंत बाकी सगळ्यांची सुद्धा खिंड पार करून झाली. बाकीचा काफिला तंबू ठोकायला लागल्यावर अँड्रू त्यांना मदत करायला गेला. चालत चालत तो काफिल्याच्या शेवटी पोचला. दाऊद मोहम्मदचा तंबू नुकताच लावून झाला होता. त्याच्या तंबूत बसून अँड्रूनी त्याच्याशी थोड्या गप्पा मारल्या. व्यापार नीट कसा करावा ह्याच्याबद्दल सल्ला दिला. हे संभाषण चालू असताना अचानक दाऊद मोहम्मद उठला. अँड्रूनी विचारलं, कुठं चाललास? तो म्हणला, काही नाही, आलोच. असे म्हणून ताडकन तंबूच्या बाहेर आला. अँड्रूला कसलाच संशय आला नाही. पण दाऊद मोहम्मदनी बाहेर जाऊन त्याची बंदूक घेतली आणि तंबूच्या भिंतीमधून त्यांनी अँड्रूवर पाठीमागून गोळी चालवली. गोळी अँड्रूच्या खांद्याला लागली आणि तो कळवळून जमिनीवर पडला. उठायचा प्रयत्न करतो तोच दाऊद मोहम्मद नंगी तलवार घेऊन त्या तंबूत घुसला. दाऊदनी केलेले तलवारीचे वार अँड्रू दोन हातांनी झेलायचा प्रयत्न करत होता, पण व्यर्थ. शेवटी तसाच जखमी अवस्थेत तो बाहेर आला आणि बर्फात उतारणा पडला. दाऊद मोहम्मदने त्याच्यावर सपासप वार करून त्याला यमसदनी पाठवले. अँड्रूचे नोकर आणि आजूबाजूचे यात्रेकरू हा सगळा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत होते. दाऊदनी त्या सर्वांना धमकावलं, रात्रीचं जेवण बनवलं आणि दाऊद अँड्रूच्या स्तंभूत जाऊन झोपला. सकाळी तो तिथून निघून गेला आणि अशा प्रकारे एक ब्रिटिश हेर एका रशियन हेराकडून मारला गेला. आता अँड्रू हा ब्रिटिशांचा माणूस असल्यामुळे ब्रिटिश सरकारनी ह्या घटनेची लगेचच दखल घेतली आणि पुढल्या वर्षी म्हणजे 1889 हॅमिल्टन बावर नावाच्या एका आर्मी इंटेलिजन्स ऑफिसरला त्यांनी ह्या कामगिरीवर धाडलं. बावरचं एकच काम होतं, ते म्हणजे दाऊद मोहम्मदला पकडायचं. संपूर्ण मध्य आशियातून फक्त एका माणसाला शोधून काढायचं ही अतिशय अवघड कामगिरी, पण हॅमिल्टन बावरनी हे काम स्वीकारलं. तो लेहमधून निघाला आणि दाऊद मोहम्मदचा शोध घेत तियान शान डोंगराच्या पायथ्याशी कुशर नावाच्या गावात पोचला. तिथे त्यांनी काही दिवस मुक्काम ठेवला आणि ह्या गावात राहूनच दाऊद मोहम्मदची चौकशी करायची असं त्यांनी ठरवलं. चौकशी करत असताना त्याला तिथे एक तुर्की माणूस भेटला. त्यांनी बावरला सांगितलं की जवळच एक वाळवंट आहे आणि स्थानिक लोक मानतात की त्याच्या खाली एक शहर गाडलेलं आहे. तो माणूस आणि त्याचा मित्र तिथे खजिना शोधायला गेले होते म्हणे, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही, फक्त एक जुनाट पुस्तकासारखं काही मिळालं. बावरला आश्चर्य वाटलं आणि ते पुस्तक घेऊन यायला त्यांनी त्या तुर्की माणसाला सांगितलं. तासाभरात तो माणूस ते पुस्तक घेऊन परत आला. तर ते पुस्तक म्हणजे एक हस्तलिखित पोथी होती. हो, पोथी. बावरच्या मूळ इंग्रजी ट्रॅव्हल रेकॉर्डमध्ये सुद्धा याचा पोथी म्हणूनच उल्लेख आलाय. त्यातली अक्षरं संस्कृत सारखी दिसत होती. सहजच उत्सुकता म्हणून बावरने ही पोथी पैसे देऊन विकत घेतली. पुढे आपला नेटवर्क वापरून बावरने दाऊद मोहम्मदला समरकंद जवळ पकडलं. तुरुंगात दाऊद मोहम्मदने संशयितरित्या फाशी लावून आत्महत्या केली वगैरे वगैरे. त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. बावरने लेहमध्ये अँड्रू डाल्ग्लिशसाठी एक स्मारक बांधलं आणि तो कलकत्त्याला परत आला. त्याने ती विकत घेतलेली पोथी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलला सुपूर्द केली. आता ह्या पोथीतली भाषा अगदी वरवर जरी संस्कृतसारखी वाटली तरी ती कुठल्या तरी अगम्य भाषेत लिहिली होती, कारण ती कुणाला वाचताच येईना. कोणीतरी तज्ज्ञ माणूस पाहिजे, कारण त्यात काय लिहिलं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तर एका अगम्य भाषेत नक्की लिहिलं आहे तरी काय या पोथीत, आणि हे कोडं सोडवणार तरी कोण? ऐकूयात पुढल्या भागात. आजचा भाग कसा वाटला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूयात सुश्रुत आणि त्याची संहिता याच्या पुढल्या भागात.